चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पाकिस्तान सामान्य कारखाना कामगारांच्या संगणकीकृत राष्ट्रीय ओळखपत्राच्या माध्यमातून 3.6 दशलक्ष रुपयांची साखर विकली गेली। FBR ने नोटीस बजावली। पाकिस्तानमध्ये एका साखर कारखान्यात केवळ 5 दिवस लोडरचे काम केलेल्या सामान्य मजुराला फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू कडून नोटीस मिळाली आहे, ज्यामध्ये सांगण्यात आली आहे की काही वर्षांपूर्वी त्याच्या कम्प्युटराइज्ड राष्ट्रीय ओळखपत्राच्या माध्यमातून जवळपास 3.6 मिलियनची साखर विकली गेली आहे। फैसलाबादच्या एका कारखान्यामध्ये ओळखीच्या माध्यमातून ही साखर विक्री करण्यात आली होती, जिथे जरनवालाच्या असगर अवनच्या सिनिकचा वापर करण्यात आला होता। कारखान्याच्या रेकॉर्डच्या माध्यमातून समजले की मजुरांच्या सिनिकवर 36,53,846 दराची साखर विकण्यात आली होती। FRB नोटीसीने मजुराला अडचणीत टाकण्यात आली आहे, कारण त्याच्यानुसार त्याने 2017 केवळ 5 दिवसांसाठी लोडरचे काम साखर कारखान्यात केले होते। त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदत करावी।